पुढील नोंद आहे चंदन बटवा अर्थात गार्डन ऑर्चे. चंदन बटवा ही अमेरेंटेसी कुलाच्या चिनोपोडिओडी उपकुलातील वनस्पती असून तिचं शास्त्रीय नाव ऍट्रिप्लेक्स हॉर्टेन्सिस आहे. पालक, बीट या वनस्पती देखील या उपकुलात समाविष्ट आहेत. पश्चिम आशिया हे तिचं मूलस्थान असून युरोप व उत्तर अमेरिकेच्या काही भागात ती आढळते. भारतात काश्मीर, पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि दक्षिण भागात या वनस्पतीची पालेभाजीसाठी लागवड करतात. चंदन बटवा सुमारे 0.5 मीटर उंचीची वर्षायू वनस्पती असून ती रंगानं हिरवी, पिवळट, लालसर अशी असते. या वनस्पतीला कापरासारखा वास येतो. तिला फांद्या नसतात. पानं साधी एका आड एक अशी असून खालची किंचित त्रिकोणी तर शेंड्याकडची लांबट असतात. पानं रंगानं हिरवी, पिवळसर, केशरी, जांभळी किंवा लालसर जांभळी असतात. फुलं स्तबकानं येत असून ती लहान, द्विलिंगी, हिरवट किंवा लालसर असतात. बिया लहान आणि काळ्या असून त्यांच्यावरती पातळ आणि फिकट पिवळ्या रंगाचं आवरण असतं. प्राचीन काळापासून ही वनस्पती पालेभाजीसाठी उपयोगात आहे. पानं चवीला किंचित आंबट असतात. ती उकडून खातात किंवा सॅलडसाठी वापरतात. संग्रहणी, मूळ व्याध या विकारांच्यावर आणि कृमीनाशक म्हणून ही उपयुक्त आहे. ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.